आज बुधवार दिनांक 20 मार्च 1991 माया पाषाण मधील संध्याकाळचे केंद्र केंद्राच्या नित्याच्या कार्यक्रमांतर्गत श्री ज्ञानेश्वरी नित्यपाठातील देखे अनुक्रमाधारे स्वधर्म जो आचरे तो मोक्ष तेने व्यापारे निश्चित भावे 8व्या क्रमांकाच्या या ओळीवरील सद्भक्त श्री मिलिंद निमये यांच्या निरूपणानंतर स्वामीजी उत्स्फूर्तपणे बोलतायत. हा चाललेला चालू काळ हरिचिंतनाचा मोठा आनंदाचा समजावा. जगामधले वातावरण कोणालाही बदलता येणार नाही, परंतु आपण आपल्या साधकांचे स्वतंत्र विश्व निर्माण करावे ही कल्पना 5 ते 10% साधकांचे विश्व निर्माण करण्याचे या मंडळाने ठरवलेले आहे. जे ध्यान नामादी साधना सद्गुरु पराधिष्ठित मार्गाने करीत आहेत त्यांचे ते माझे सोयरे सज्जन सांगाती पाय आठवीती विठोबाचे त्यांचे तन्मास करणाऱ्यांचे विश्व दया क्षमा शांती हे गुण परमार्थातच आढळतात. जोडोनी अधन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेचगरी हे परमार्थातच शक्य आहे. वेड्या वाकड्या मार्गाने पैसा मिळवणे हा परमार्थात गुन्हा आहे. परद्रव्याला परमार्थी साधक स्पर्श करणार नाही. बोलण्यामध्ये ज्यांच्या आजर आहे असे साधनामार्गी साधक येथे आहेत. आचार उच्चार विचार एकच असणाऱ्यांचे हे केंद्र आहे. या केंद्रातले वातावरण अत्यंत चांगले आहे. बघा ना, मध्यभागी शोभणारे झुंबर, भिंतीवर संतांच्या पदरी, ताप्तिक स्वच्छता व प्रेमळ जीवन असे आपल्याही घरात साधकांचे व्हावे. उत्तम देवारा, साधूक तुपाची ज्योत, शेजारी ध्यानासाठी उत्तम आसन आणि घरामध्ये एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती. तुका म्हणे घरी आणले वैकुंठ, वसविली पेठ वैष्णवांची. आपलं मन मोकळं पाहिजे. लोकांचे कल्याण चिंतताना आपण आपलेच कल्याण चिंतित असतो हे ध्यानात ठेवावे. आपल्याला आपल्या प्रकृतीवर मात करता आली पाहिजे. त्यासाठी हरिनाम, हरिनामाने शक्ती येते, सत्संगतीने बळ मिळते. संतांचा सहवास हाच ईश्वरगवास. स्वामींच्या मनोगताप्रमाणे वागावे. स्वामीच्या मनोभावा न चुकीजे हीच परमसेवा. हरी हरी. पुढील केंद्र गुरुवार दिनांक 21 मार्च 1991 अध्यात्म मंगलधाम संध्याकाळचे केंद्र. आजच्या केंद्रात श्री ज्ञानेश्वरी नित्यपाठातील स्वधर्म जो बापा तो नित्य यज्ञ दानपा मनोनी वर्तता तेत पापा संचारू नाही 19व्या क्रमांकाच्या ओळीवरील त्यावेळचे सद्भक्त श्री मकरंद वढे उर्फ स्वामी मकरंदनाथ यांच्या निरूपणानंतर स्वामीजी उत्स्फूर्तपणे बोलतात. बाहेर राजकारण आहे, दूषित वातावरण आहे. इथे येऊन ती व्यथा दूर करायची. इथे ओएसिस आहे. हे सोडून जे नुसताच संसार करतात ते केवळ वाडुकामय प्रदेशातच प्रवास करतात. आपली ही हक्काची जागा आहे. चांगला माणूस होण्यासाठी इथे या. इथे साधक निर्माण होतात. वाढविले प्रेम भक्तिभाव धर्म कोळाचार नाम विशोभाचे. आताच आपण मकरंद करून ऐकले, स्वधर्म हा नित्य यज्ञ आहे. यज्ञ म्हणजे त्याग दुसऱ्यासाठी, आपल्यासाठी काहीच नाही. जे काम आपल्या वाटाला आले आहे ते आपल्या शक्तीबुद्धीनुसार हेतुरहित करावे. ते कर्म मी करतो असा भाव नसावा. मी करणारा कोण? देहामध्ये असणारा जो परमात्मा तोच उपभोक्ता हनुमंता करता भरता. तो जीवात्माच परमात्मा आहे, तोच आपले स्वरूप आहे. परमात्माच सर्व काही करतो, परंतु हा मी मध्ये येतो ना, माझ्यामुळे हे चालते हा विपरीत बोलतो. हा मी गेला तरच मुक्ती, परंतु तो आपल्या रक्तातच हाडा मासा खेळलेला असतो. रामकृष्ण म्हणत असत, हा सारा मी काही जात नाही. एकदा आमच्या घरातील मुरी तुंबलेली होती म्हणून शोधाशोध करून एका माणसाला आणले. लांब निशा असलेला, खाली चटपटाचा पायजमा व वर बंडी घातलेला, हातामध्ये गुंडाळलेली स्ट्रिंगची वायर करवत व गज घेऊन आला. मोरी पाहण्यापूर्वीच मी 150 रुपये घेईन असे म्हणाल. त्यावर मी फक्त एवढे कसे काय विचारले तर प्रावाप्रमाणे म्हणतो, हे मी कमीच सांगितले. दुसरे 200 च्या आत आलेच नसते. तुम्हाला पटलं तर करा, नाहीतरी चालू या सगळ्या भागात हे काम करणारा माझ्याशिवाय दुसरा कोणीही नाही. अशा तऱ्हेने मला साक्षात मीपणाचे दर्शन झाले. आपण मात्र माऊली म्हणतात त्याप्रमाणे हा विचारोणी अहंकार सांगितले. विचारपूर्वक आपण आपला मीपणा घालविण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तरच आपण या जीवनात मोक्षपद मिळवू शकू. त्यासाठी या केंद्रामार्फत ध्यान, नाम, गीता, ज्ञानेश्वरी, श्रवण, सत्संग इत्यादी कार्यक्रम राबविले जातात. त्यानंतर देवा तुझा मी सोनार, तुझे नामाचा व्यवहार या सद्भक्त सौभाग्यवती मेधागंधे यांच्या अभंगानंतर आजचे केंद्र संपले. पुढील केंद्र शनिवार दिनांक 23 मार्च 1991 माया अपार्टमेंटवरील संध्याकाळचे केंद्र. हा निजधर्म जय सांडे आणि कुकर्णी रती घरे तयची बंद पडे सांसारिक विसरा क्रमांकाच्या ओळीवरील सद्भक्त श्री विजय खांडेकर यांच्या निरूपणानंतर स्वामीजी बोलतायत. आनंद आहे, परमेश्वराचा लाभ हा सर्वात मोठा लाभ आहे. मुख्य देवाला विसरला